दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्यये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये कुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेवतुकाराम श्रीज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत। हरि हरि। सत्य भक्तीच्या अंतर्गत नवव्या अध्यायामध्ये ज्या ओव्या आलेल्या आहेत त्या ओव्या आपण पाहणार आहोत। नवव्या अध्यायाच्या प्रारंभाला भगवंत अर्जुनाला म्हणाले की हे गुह्यतम, पण मी तुला सांगतो याचं कारण तू असूयारहित अंतःकरणाचा आहेस। इदं तु ते गुह्यतमं प्रवक्षामि अनसूयवे ज्ञानम विज्ञानसहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात। जे जाणलं असताना तू अशुभापासून मुक्त होशील असं ज्ञान मी विज्ञानासकट तुला सांगतो। सातव्या अध्यायामध्ये ज्ञान आणि विज्ञान याच्यावरचं निरूपण सुरू झालं। आठव्या अध्यायामध्ये देखील ते तसंच कायम राहिलं। अधिभूत अधिदैव अधियज्ञ अध्यात्म कर्म ब्रह्म आणि प्रयाणकालीची साधना अशा अंगाने भगवंतांनी जे सांगितलं ते विज्ञानच सांगितलं। विज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान सुरक्षित ठेवून जगतामध्ये वागण्याची कला, आत्मज्ञान सांडी विखुरी न होता जगताशी जमून घेण्याची रीत म्हणजे विज्ञान। नवव्या अध्यायामध्ये देखील भगवंत अर्जुनाला तेच सांगतात की ज्ञान तुला मी विज्ञानासहित सांगतो की जे जाणलं असता तू अशुभापासून मुक्त होशील। अशुभ म्हणजे अकल्याणकारी, अशुभापासून मुक्त म्हणजे कल्याणाला प्राप्त होशील। जोपर्यंत ज्ञानाचा आपल्या अंतर्यामी असणाऱ्या भावनेचा स्थिरतेचा शांतीचा बाहेरच्या जगतामध्ये भंग होतो तोपर्यंत खऱ्या अर्थाने कल्याणाची भावना निर्माण होत नाही। एवढंच नव्हे तर अंतर्यामी सर्वाभूती भगवत भाव राखणारा जगतापासून वारंवार जेव्हा धक्के खातो, कारण तुम्ही तुमच्या अंतःकरणात काय भाव धरून चाललेले आहात याचा जगताला काही संबंध जगताशी काही संबंध नाही। तुम्ही पुष्कळ तुम्ही आत्मरूप सर्व सृष्टी जणू ध्यान करते आहे। पहाटेची वेळ आहे, प्रवचनाला यायचं आहे, प्रभात समय म्हणजे रामप्रहर, तुम्ही ब्रह्म, सर्व अवतीभोवतीचं वातावरण देखील परमात्म स्वरूप, पण त्याची रिक्षावाल्याला कल्पना नसते, रिक्षावाल्याला त्याचं काही कर्तव्य नसतं। तुम्ही कोणत्या भावात आहात तो त्याच्या प्रकृतीप्रमाणेच तुमच्याशी वर्तन करणार. अशा वेळेला एका क्षणात तो तुम्हाला खाली उतरू शकतो आणि तुमच्या ज्ञानाची पार वासलात लागते. तुमची शांती किती कुचकामाची होती हे तुम्हाला लक्षात येतं. तुम्हाला असं वाटतं की आपण इतके उदात्त भावनेनी चालतो आहोत तरी देखील शेजारी आपल्याशी असा का वागतो. आपल्या भावाला समजत नाहीये का की आपण त्याच्यामध्ये ब्रह्म पाहतोय? आपल्या भावाला कळत नाहीये का माझ्याशी वैर धरतो, भाऊ बनकी करतो? भावाला कळत नाहीये, भावाला कळणार नाही. भाऊ भावाच्या भूमिकेतच राहणार, त्याच्या प्रकृतीमधूनच तो पाहणार, त्याच्या प्रकृतीमधूनच तो चालणार. त्यामुळे तुझं ज्ञान सांभाळण्याची जबाबदारी भावाची नाहीये. उलट भावाचं जे वर्तन आहे, अथवा शेजाऱ्याचं जे वर्तन आहे, अथवा रिक्षावाल्याचं जे वर्तन आहे, अथवा हाताखालच्या मंडळींचं जे वर्तन आहे, किंवा तुम्ही जर कोणाच्या हाताखाली काम करत असाल तर तुमच्या वरिष्ठांचं जे वर्तन आहे ते तुमच्या ज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी आहे असं समजा. ते बदलणार नाहीयेत. तुम्हाला तुमचं ज्ञान जपून ठेवायचं आहे. अशा वेळेला या ज्ञानाची बुझावणी कशी करायची हा एक मोठा गहन प्रश्न होऊन जातो. म्हणून भगवंत केवळ आत्मज्ञान सांगून थांबत नाहीत भगवद्गीतेमध्ये. विज्ञान हा विवेक आहे आणि तशा प्रकारचा विवेक राखून की सर्व ठिकाणी परमात्माच भरलेला आहे आणि जे काही वर्तन होईल ते परमात्म्याशीच होत आहे. जसा लाटेचा द्वाडपणा समुद्र विना तक्रार सहन करतो, कशीही उसळो सहन करतो, तसं तुम्हाला जगतात राहायचं आहे. हे कठीण आहे, पण जर ध्यान कठीण असेल तर ध्यानाच्या पुढची ही परीक्षा द्यायलाच लागेल. जर परमार्थ खऱ्या अर्थाने स्वरूपानंदांना एकदा विचारलं की अप्पा तुम्ही चमत्कार वगैरे काही करत नाही, कितीतरी संत चमत्कार करतात, तुमच्या अवतीभोवती कसला चमत्कार तुम्ही करत नाही, तेव्हा ते म्हणाले की तुमच्यासारखी सर्व मंडळी, त्यांच्याशी मी आपण सर्व गुणात गोविंदानी आनंदानी शांतीने राहतो, मी तुमच्यामध्ये समरस होऊन राहतो, हा चमत्कार नाही का? हा चमत्कार आहे. म्हणून या अध्यायामध्ये सातव्या अध्यायापासून सुरुवात केली, आठव्या अध्यायात सांगितलं, या अध्यायात सांगितलं, परत दहाव्या अध्यायामध्ये जगतातल्या काही विशेष गोष्टी परमात्मा म्हणूनच पाहाव्यात असं सांगितलं, अकराव्या अध्यायात सर्व विश्वच परमात्मा म्हणून पाहावं असं सांगितलं आणि दर्शनच दिलं. अशा प्रकारे हा ज्ञानविज्ञानाचा विचार पुढे गेलेला आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू असूया रहित आहेस, म्हणून मी तुला हे गुह्य सांगतो. कारण समोरचा असूया धरणार आणि तूही जर असूया धरून चाललास तर मी जे सांगतो ते तुझ्या मनात ठसणार नाही. जगताच्या ठिकाणी दुर्गुण असतील पण तुझ्याही ठिकाणी जर असतील तर तू ज्ञान ग्रहण करण्यासाठी अयोग्य असशील. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्षामि अनसूयवे, तुझ्या ठिकाणी असूया नाही म्हणून मी तुला हे ज्ञान सांगतो असं भगवंत म्हणाले. याचा अर्थ हे ज्ञान ऐकण्याचा ग्रहण करण्याचा अधिकारी जो आहे तो असूया रहित मत्सर रहित बुद्धीचा असा असणं गरजेचं आहे. तसं जर असेल तर ज्याच्या मनामध्ये द्वेष आहे मुळातच भरलेला, ज्याच्या मनामध्ये मत्सर आहे मुळातच भरलेला, त्याला जर उपदेश करायला गेलं तर तो त्याच्या मनातून बोलतच असतो तुमच्याशी, तो त्याच्या प्रकृतीप्रमाणे तुमच्याशी आर्ग्युमेंट करतच राहील. अर्जुनाचा गुण म्हणजे शिष्याचा गुण तो असूयारहित असावा असाच सांगितलेला आहे. तो जर असूयारहित असेल तर ज्ञानाचं ग्रहण होणार. याच्यावर निरूपण करताना मुळात भगवंतांनीच अर्जुनाला तू असूयारहित आहेस असं सांगितलं. आणि मोठ्या सख्य भावनेनी प्रेमानी तो त्यांचा शिष्यही होता, त्यामुळे शिष्य भावनेनी स्वतःकडे गुरुत्व घेऊन भगवंत अर्जुनाशी संवाद साधताहेत. भगवंत म्हणतात ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगी जाईल तुझ, जे हे अंतकरणींचे गुज जीवाची आहे. तुला हे जे सांगितलं ते आता बीज सांगितलं. आठव्या अध्यायात सातव्या अध्यायात ते बीज रूपाने सांगितलं. इथून पुढे नवव्या दहाव्या आणि अकराव्या अध्यायामध्ये या बीजाचा म्हणजे या ज्ञान विज्ञान विचाराचा विस्तार कसा झाला हे सांगायचं आहे. बीजामध्ये विस्ताराची क्षमता असते, बीजामध्ये अंकुरण्याची क्षमता असते. सांगतात तेव्हा बीजच सांगायला पाहिजे, बीज रूपानेच सांगायला पाहिजे. म्हणून सद्गुरु शिष्याला जो उपदेश करतात त्याला बीजमंत्र असं म्हणतात. खूप सांगण्याची गरज नसते पण नेमकं आणि बीजरूप सांगण्याची गरज असते. आणि ज्याच्यामध्ये बीज नाही असं भरपूर जरी सांगितलं तरी त्याचा काही उपयोग नाही, नुसता पालापाचोळा, नुसते गवताचे भारे त्याच्यातून काही निर्माण होत नाही. शब्दांचे खेळ, वाक्यामागून वाक्य, शब्दामागून शब्द, प्रवचनांमागून प्रवचन. पण जर बीज असेल तर, बीज असेल तर ते अंकुरण्याची शक्यता असते, कारण बीजामध्ये अंकुरण्याची क्षमता असते. म्हणून ज्ञानाचं जे बीज आहे ते बीज शिष्यानी आपल्या अंतःकरणामध्ये, अंतःकरणाच्या भूमिकेमध्ये साठवून घेण्याची गरज असते. त्या ठिकाणी ते लपवून ठेवावं, त्या ठिकाणी ते झाकून ठेवावं, ते वाढतं. आणि इथं जो उल्लेख आहे हे बीज, याचा अर्थ सातवा अध्याय आणि आठवा अध्याय. मागं मी गीता सांगताना म्हटलेलं होतं की सहाव्या अध्यायापर्यंतची गोष्ट झाल्यावर सातवा अध्याय हा असा अध्याय आहे की या अध्यायाची किरण सगळ्या भगवद्गीतेत पसरलेली आहेत. सातवा अध्याय इथंही आला, दहाव्या अध्यायात देखील आला, आणि पुढे सर्व अध्यायात सातव्या अध्यायाची किरण पसरली. मी तुला बीज सांगितलं, ब्रह्म आहे ते अक्षर आहे, अविनाशी आहे, त्याला मुळीच क्षरता नाही, ते जसंच्या तसं आहे, कमीच होत नाही. अक्षरम ब्रह्म परमम आठवा अध्याय. पण त्या अक्षर ब्रह्माला स्वभावना जर निर्माण झाली तर मूळ माया निर्माण होते. तर आत्मभावना मी भावना निर्माण होते. म्हणून स्वभावा हा त्या अक्षराच्या ठिकाणीच जर स्वभावना निर्माण झाली तर मग सगळा मीपणा तिथून निर्माण होतो. म्हणून स्वभावा हा अध्यात्म उच्यते. आणि एकदा त्या ठिकाणी स्वभावना निर्माण झाली की मग त्रिगुण पंचमहाभूत त्यांची एकमेकांमध्ये घडणारी कर्म भूत भावोद्भव कर्म विसर्ग हा कर्म संज्ञित हा सर्व भूत सृष्टी निर्माण होते आणि ती कर्म करू लागते. ती कर्म करू लागते तेव्हा त्याच्यातलं एक युनिट म्हणजे मी आहे. मी या सृष्टीपासून जगतापासून वेगळा काढता येत नाही. त्यामुळे माझ्या ठिकाणी जी पंचमहाभूत आहेत पंचभूतात्मक माझा देह आहे त्याला अधिभूत असं म्हटलं जातं. अगदी सगळ्या जगताचीच प्रतिकृती मी आहे. जे ब्रह्मांडामध्ये आहे ते जसंच्या तसं माझ्या ठिकाणी आहे पिंडामध्ये आहे. उलट बाजूनी तुम्हाला जी कल्पना स्फुरेल तसं होण्यासाठी परिस्थिती बांधील आहे. तुम्ही जर पाठलाग केलात शोध घेतलात तर ते कुठं ना कुठंतरी अस्तित्वात आहे. कोणतीही कल्पना करा. शास्त्रज्ञांनी जे शोध लावले त्या शोधाप्रमाणेच बरोबर निघालं योग्य मार्गाने गेले. वेळ लागला असेल धडपड केली बुद्धिमत्ता होती कष्ट घेतले पण ते होण्याला बांधेलच होतं. तुम्ही जी कल्पना कराल ते व्हायला जगात बांधील आहे. कारण तुमच्या ठिकाणी असणारी कल्पना देखील जगतात कुठेतरी आहे म्हणूनच आली. जगतात नाही त्याची कल्पना तुम्ही करणार तरी कसे कारण तुम्हीच जगात आहात. तुम्हाला माहित नसेल तरी कल्पना सुचली तर ते जगात असेल. म्हणून तुम्ही जगताची प्रतिकृतीच आहात. तुमच्या ठिकाणी सर्व विश्व ठासून भरलेलं आहे. म्हणून तुमचा जो देह आहे त्या देहाला ते अधिभूत असं म्हणाले. त्या देहाच्याही आत एक जाणीव आहे की ज्यामुळे हा देह चालतो बोलतो हलतो ऐकतो खातो पितो. असं जे तत्व आहे त्या तत्वाला उद्देशून ते अधिदैव असं म्हणाले. अधिभूताच्या अंतर्गत म्हणजे आमच्या अंतर्गत जी जाणीव शक्ती आहे ती जाणीव शक्तीच अधिदैव जीवशक्ती असं त्याला म्हणतात. सातव्या अध्यायातलाच विषय वेगवेगळे शब्द उच्चारून भगवंतांनी तो सांगितलाय. आणि जर तो अधिदैव जीवस्वरूप त्याच्या लक्षात आलं की अधिभूत पंचभूतांची कर्म तसंच मूळ माया म्हणजे मूळ हुंकार परमात्म्याचा याच्याही पलीकडे परमात्मा आहे आणि माझंही तेच स्वरूप आहे असा जर त्यांनी ध्यास घेतला आणि यज्ञ दान तप आदींचं आचरण करायला लागला तर त्याला अधियज्ञ रूपी आत्मसाक्षात्कार होतो. म्हणून जो अधिदैव आहे त्याला जर साक्षात्कार झाला परब्रह्म सत्तेचा तर त्याला अधियज्ञ असं म्हणतात. आणि हे सर्व प्रयाण कालापर्यंत टिकून ठेवणं रोजच्या रोज साधना करून टिकून ठेवणं प्रयाण कालापर्यंत हा बोध टिकून ठेवणं अशा गोष्टी आठव्या अध्यायात सांगितल्या. हे बीजच आहे. कारण आपण स्वतः अधिभूत हे सर्व विश्वामध्ये आहे त्याचा नमुना आहोत. तुम्ही फेब्रुवारी मार्च मध्ये वर्षाचं धान्य भरता तेव्हा नमुना आणता की बाबा हा तांदूळ आहे हा 22 रुपये किलो हा तांदूळ 25 रुपये किलो नमुना. म्हणजे सबंध पोत्यात जे तांदूळ आहेत ते हे एवढे. तसं तुम्ही म्हणजे नमुना आहात. अधिभूत भावानी हे बीज ज्ञान आहे आणि तुमच्या आत असणारी जी जीवशक्ती आहे ती जीवशक्ती मुळातच परमात्म्याची आहे हे बीज ज्ञान आहे. या ज्ञानाला हाताला धरून तुम्ही तोच मी आहे असा ध्यास घेऊन सोहम हंसारूढ होऊ शकता आणि सोहम हंसारूढ झाल्यानंतर ज्या अर्थी मी अधिभूत त्या ज्ञानाला प्राप्त करून घेऊ शकतो त्या अर्थी सर्वत्र तेच भरलेलं आहे, सर्वांच्या अंतरी आम्ही तोच प्रभू आहे, अशा प्रकारचं विवेक ज्ञान देखील संपादन करू शकता. म्हणून हे बीज सातव्या अध्यायात हीच गोष्ट पराप्रकृती अपराप्रकृती आणि माझ्यापासूनच हे सर्व विश्व निर्माण झालेलं आहे म्हणून जो मलाच शरण येतो तो मायेला देखील तरून जातो असं भगवंतांनी सांगितलं. हे बीज पुढं ती सांगी जाईल तुझं जे हे अंतःकरणींचे गुज जीवाची आहे. जीवाच्या अंतःकरणात असणारी ही गुप्त गोष्ट आहे, प्रकट नाहीये पण फुंकर मारण्याचा अवकाश ही प्रकट होते. सद्गुरु जर काही करत असतील तर फुंकर मारतात, स्फुल्लिंग चेतवण्याचं काम फक्त सद्गुरु करतात. बाहेरून ज्ञान देऊ शकत नाही इंजेक्शन सारखं, तुमच्या आतच ते असतं. सद्गुरु तुमच्याबद्दल कुठलाच चमत्कार करत नाहीत आणि करू इच्छित नाहीत, तुमच्या ठिकाणी जे आहे तेच चेतवतात. तुमच्या ठिकाणी मुळातच ती गोष्ट आहे. मोटके गुरुमुखे उदयी जत दिसे हृदयी स्वयंभची असे. गुरुमुखातून मोजकी अक्षर बाहेर पडतात पण तुम्हाला का भावतात आणि तुम्ही त्याचा ध्यास घेऊन तेच कसे होता याचं कारण तुम्ही मुळातच ते असता. प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची, आपोआप प्रत्यक्ष आपल्यालाच समजायला लागतं अनुग्रहानंतर. याचं कारण सद्गुरु तुमच्या आत फुंकर घालून हे सांगतात, तिथं राख जमा झालेली आहे, ती बाजूला केली की निखारा आहेच. ना तरी अर्जुना हे बीज पुढं ती सांगी जाईल तुझं जे हे अंतःकरणींचे गुज जीवाची आहे. येणे माने जीवाचे हिये फोडावे मग गुज कापा मज सांगावे. ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी हे अशा प्रकारचं अंतःकरणींचं गुज म्हणजे श्रीकृष्णांच्या अंतःकरणींचं गुज जे खरं म्हणजे तुझ्याही अंतःकरणात गुप्त रूपाने आहे पण तू जाणत नाहीस, तुला ते समजण्याची शक्यता नाही, त्याच्याकरता मात्र सद्गुरूंनी सांगावं लागतं. सद्गुरूंनी सांगितल्याशिवाय ते कळत नाही, ग्रंथ वाचून कळत नाही, व्याख्यान ऐकून कळत नाही, पाठांतर करून कळत नाही, शास्त्रांचा अभ्यास करून कळत नाही, पण सद्गुरूंनी सांगितल्यावर कळतं. सद्गुरूंनी सांगितल्यावर ठसतं. येणे माने जीवाचे हिये फोडावे मग गुज कापा मज सांगावे. तुम्ही इतकं महत्वाचं असं हे जीवाचंही गुज असलेलं हिये फोडून छाती फोडून मला सांगताय, अंतःकरणापासून मला सांगताय. असं हिये फोडून आत दडून ठेवलेलं तेही काढून मग गुज कापा मज सांगावे ते तुम्ही मोकळं करताय आणि मला सांगताय का बरं? ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी असं जर तुला वाटेल तर तरी परियेसी गा प्राज्ञा तू आस्थेचीच संज्ञा बोलिलिये गोष्टीची अवज्ञा नेणसी करू तुला मी का सांगतोय माहितीये का कारण या ठिकाणी आस्था मुमुक्षा जाणून घेण्याची इच्छा परिपूर्ण रीतीने मला तुझ्या ठिकाणी दिसते आहे. जो आस्थेने स्वीकारायला येतो ज्याची उत्सुकता उत्कंठा पराकोटीला गेलेली असते त्यालाच गुप्त गोष्ट सांगितली जाते. सद्गुरु त्यालाच सांगतात. म्हणून माग उभ्या आल्या ना की जे वसुदेवाला सांगितलं नाही, जे देवकीला सांगितलं नाही, जे बंधू बळीभद्राला सांगितलं नाही, जे यशोदेला सांगितलं, जे देवी लक्ष्मीला कारण ते सहवासात तृप्त होते, त्याच्या पुढे जाण्याची त्यांची इच्छा नव्हती. या ज्ञानाबद्दल आस्था असेल तरच हे ज्ञान सांगितलं जातं. म्हणून ते घरात सांगितलं जाईल असं नाही, ते मित्र आहे म्हणून सांगितलं जाईल असं नाही, ते मुलगा आहे म्हणून सांगितलं जाईल असं नाही. जो योग्य ग्राहक असेल घेणारा त्यालाच हे सांगितलं जातं. ज्याच्यापाशी आस्था आहे त्यालाच हे सांगितलं जातं, इतरांना कसं सांगितलं जाणार. तरी परियेशी गा प्राज्ञा तू आस्थेचीच संज्ञा. आस्था आस्था ज्याला म्हणतात ती तुझ्या ठिकाणी पाहावी. तू आस्थेची जणू मूर्ती होऊन राहिलेला आहेस असं म्हणतात. प्रज्ञा प्राज्ञा हा प्राज्ञ शब्द बुद्धीपेक्षा वेगळा आहे. बुद्धी निराळी आणि प्रज्ञा निराळी. बुद्धी आणि प्रज्ञा याच्यामध्ये थोडा फरकच केला जातो. जेव्हा बुद्धी अत्यंत स्थिर होते तेव्हा तिला प्रज्ञा असं म्हणतात. म्हणून स्थित प्रज्ञ असा शब्द आला. अत्यंत सूक्ष्म वस्तू समजणारी जी बुद्धी त्याला प्रज्ञा असं म्हटलं जातं. आणि सगळ्या जगताबद्दल ज्ञान घेण्याची जी क्षमता असते त्याला बुद्धी असं म्हटलं जातं. बाकीची जी सगळी ज्ञानं आहेत ती ज्ञानं बुद्धीनी घेता येतात, पण हे ज्ञान मात्र ज्या ठिकाणी ठसतं तिला प्रज्ञा असं म्हणतात. म्हणजे अत्यंत अग्र झालेल्या किंवा सूक्ष्म झालेल्या बुद्धीला, शिवाय जी विकाराने डोलत अडवलं राहते, डोलत नाही, डगमगत नाही, विकारांचा प्रभाव त्याच्यावर पडत नाही, अशा बुद्धीला प्रज्ञा असं म्हटलं जातं. आणि अशी बुद्धी ज्याच्यापाशी आहे त्या पुरुषाला प्राज्ञ असं विशेषण दिलं जातं. तू प्राज्ञ आहेस. अंतरंग अशा परमार्थ ज्ञानामध्ये रुची दाखवणारा आहेस. त्याच्यामध्ये ते ऐकण्यामध्ये तुझी गती आहे. तरी परियेसी गा प्राज्ञा तू आस्थेचीच संज्ञा. या ज्ञानाची जी आस्था आहे ती आस्था जणू मूर्तिमंत तुझ्या रूपाने पाहायला मिळेल. तू त्या आस्थेचीच मूर्ती बनावी असा आहेस. बोलिलिये गोष्टीची अवज्ञा नेणसी करू. तू सूक्ष्म परमात्म परमार्थ विषयामध्ये रमणार आहेस, त्या ठिकाणी तुझी गती आहे, तसंच त्याबद्दल आस्था तुझ्या ठिकाणी ओतप्रोत भरलेली आहे, आणि जे बोललं जाईल त्याबद्दल तसा तू आचरणार आहेस, त्याबद्दल तू अवज्ञा करत नाहीस। या अवज्ञेवरून एक समजलं पाहिजे की तुम्ही प्रयत्न करता आणि तुम्हाला जमत नाही याला अवज्ञा म्हणत नाहीत। इथं पाटी लावलेली आहे प्रेमभाव, तुम्ही प्रयत्न करत आहात आणि तुम्हाला जमत नाहीये। दिवसातून एखाद्या वेळेला जमते, चार वेळेला जमते, दहा वेळेला जमते, तर त्याला अवज्ञा म्हणत नाहीत। अवज्ञा अशाला म्हणतात की पाटी पाहिली असं देत काय असेल ते असेल, कसलं साक्षीत्वन कसलं प्रेमभाव याला अवज्ञा म्हणतात। अवज्ञा त्याला म्हणतात की तुम्ही प्रयत्नच करत नाही, तुम्ही करतच नाही, तुम्ही ऐकतच नाही, त्याला अवज्ञा म्हणतात। तुम्हाला जमत नसेल तर त्याला अवज्ञा म्हणत नाहीत, पण तुमच्या लक्षातच येत नाही। तुम्ही सकाळी उठलात आणि कसली मध्यवर्ती कल्पना आहे काही माहीत नाहीये तुम्हाला, या हा महिना काय चाललेला आहे, आपल्या केंद्रात काय चाललेलं आहे, आपल्याला काही अभ्यास दिलेला आहे याची तुम्हाला दात फिकीर नाहीये, याला मात्र अवज्ञा म्हणतील। ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, असं सद्गुरूंनी सांगितलं। आपण ब्रह्म आहोत हे तुम्ही वारंवार विसराल याला अवज्ञा म्हणत नाहीत, पण ते तुमच्या गावीही नसणं याला अवज्ञा म्हणतात। तुम्ही करण्याबद्दल प्रामाणिक असाल तर अवज्ञा नसते, पण तुम्ही करू इच्छित नसाल आणि नुसतेच ऐकत असाल त्याला अवज्ञा म्हटलं जाऊ शकतं। तरी परियेसी जा प्राज्ञा, तू आस्थेचीच संज्ञा, कारण सद्गुरूंनी सांगणं आणि तुमच्या बाबत ते होणं याच्यामध्ये दोन तप जाऊ शकतात, त्याच्यात अडचण नाहीये, पण तुम्ही करायला उत्सुक नसणं हे अमान्य आहे। बोलिलिये गोष्टीची अवज्ञा नेणसी करू, म्हणून गूढपण आपुले मोडो, वरी न बोलणे ही बोलावे घडो, परी आमुचिये जीवींचे पडो तुझ्या जीवी, कसं प्रेम आहे बघा। म्हणून या ज्ञानाचं गुप्तपण जे असलंच पाहिजे, हे चव्हाट्यावर सांगण्याचं ज्ञान नाही, शनिवार वाड्यावर प्रवचन करण्याचं हे ज्ञान नाही। आता तर परमार्थ इतका सोपा झालाय आणि इतक्या प्रचंड संख्येने केला जातो की छाती दडपून जाते। कधी कधी मी ते चॅनल लावतो आस्था अमोक तमोक, तर हजारो लोक हजारो, आणि त्या हजारो लोकांच्या समोर जीवींचं गुज उघडं करून सांगतात, आणि ते सांगतात म्हणून त्यांचे मोठमोठे बॅनर त्या शहरात जिथं असतं तिथं लावलेले असतात। हे जीवींचं गुज सांगण्यासाठी तुम्हाला तुमच्या शहरात येत आहेत, समजा प्रथमच येत आहेत, जा ऐका। अशा परमार्थावर विश्वास ठेवू नका। खरं म्हणजे हे गुरु शिष्याच्या एकांतातच घडलं पाहिजे। स्वामीजी म्हणत असं शनिवार वाड्यावर नाही सांगू शकत, ते योग्य ठिकाण नाही। तुम्ही जर गुरु असाल आणि तुम्ही जर शिष्यावर कृपा करण्यासाठी आला असाल तर कशा भावाने यायला पाहिजे, कशा भावाने सांगितलं पाहिजे, कसे संबंध ठेवले पाहिजेत गुरुनी शिष्याशी। गुरूंकडून ही आचारसंहिता आहे, शिष्याकडून देखील आहे। शिष्य वारंवार येणारा पाहिजे, वारंवार ऐकणारा पाहिजे, गुरूंना तो माहिती पाहिजे. त्याच्या पुढे हे फोडून सांगायचं ना, आणि शिष्यांनी हे जे ऐकलं जात आहे त्याच्याबद्दल मोठं विस्मयचकित असलं पाहिजे की हे अंतःकरणातलं गुज गूढपण या ज्ञानाचं संपूर्णपणाने आपल्यासाठी बाजूला करतायत. भगवंत म्हणतात की म्हणोनी गूढपण आपुले मोडो, या ज्ञानाचं स्वभावताच असलेलं गुप्तत्व. याचं कारण लोकांची बहिर्मुखता, बहिर्मुख प्रवृत्ती, म्हणून हे ज्ञान गुप्त होऊन गेलं. नाहीतर हे ज्ञान गुप्त होण्याचं काही कारण नव्हतं. हे स्वभावता गुप्त अशा करता राहिलं की लोकांची प्रवृत्ती बाहेर पाहण्याची आहे, म्हणून हे ज्ञान तो प्रकट राहिलं. म्हणून गूढपण आपुले मोडो, वरी न बोलणेही बोलावे घडो. या ज्ञानाचं गुप्तपण मोडलं तरी बेहत्तर, पण तुला सांगणार, सांगावं असं मला वाटतं, असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. आणि ज्याच्याविषयी बोलू शकत नाही, यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, ज्या ठिकाणी वाणी नेती नेती असं म्हणून मागं फिरते ते बोलायला लागलं तरी चालेल. वरी न बोलणेही बोलावे घडो, तरी आमुची ये जीवींचे पडो तुझ्या जीवी. पण आमच्या जे जीवीचं गुज आहे ते तुझ्या अंतःकरणात पडावं असं आम्हाला वाटतं. अगा थानी कीर दूध गूढ, परी थानासीची नव्हे गोड. स्तनामध्ये दूध आहे, त्याचं पोषण द्रव्य देखील विलक्षण आहे, ते गोड आहे, मधुर आहे, सर्व आहे, पण ते स्तनाला गोड नाहीये, स्तनाला त्याच्याबद्दल काही माहिती नाहीये. म्हणून मी सरो का सेवितयाची चाड जरी अनन्य मिळे, ते सेवन करणारा अनन्य जेव्हा मिळतो तेव्हा ते दूध देण्याची जी आवड असते ती आवड देखील परिपूर्ण होते. सेवन करणाऱ्याची चाड जेव्हा पूर्ण होते तेव्हा देणाऱ्याचीही इच्छा पूर्ण होते. तुम्ही कधी पाहिलंय की गोठ्यामध्ये गाय बांधून ठेवलेली आहे आणि गायीपासून अंतरावर वासरू बांधून ठेवलेला आहे, आणि त्या गायीची दृष्टी वासराकडे किती वात्सल्याने वारंवार जाते हे कधी तुम्ही पाहिलंय? आणि ते वासरू देखील पाडं गायीकडे कसं पाहतं, किती स्नेहाळ, किती निरागस. आम्ही परवा गेलो होतो रामचंद्र महाराज बुटींच्या दर्शनाला नागपूरमध्ये, समाधीच्या दर्शनाला. तिथं अशी एक तीन एक पाडं बांधून ठेवली ती, ती म्हणजे सगळं जग अगदी नव्याने पाहतो अशा पद्धतीने सगळीकडे पाहत होती, एकदम गोंडस. पण ती आपल्या आईकडे पाहतात आणि आई त्या वासरांकडे पाहते, असं दृश्य कधी तुम्ही जर पाहिलं असेल. आणि जर धारा काढायच्या वेळेला सवय लागते गाईला देखील, तिचं स्तन रिकाम होण्याची गरज असते, ते त्या वासराकरता निर्माण झालेलं दूध असतं। त्यावेळेला जेव्हा तो धारा काढणारा मनुष्य वासराचं दावं सोडायला जातो, तेव्हा गाय देखील मानेनी ओढत ओढत त्या वासराकडे पाहत असते आणि ते वासरू तर जागेवर उड्या मारत असत अक्षरशः, आणि सोडलं रे सोडलं त्या खुंटीपासून की ते गळ्यात दावं अडकवलेलं असेल पण ते तसंच धावत सुटतं। आणि आधी त्याच्या आईला ढुशा देतं, आई त्याची चाटते त्याला, आणि मग ते कासेला लागतं। अगा थानी कीर दूध गूढ परी थानासीच नव्हे की गोड, त्या गाईला ते दिल्याशिवाय चैन नाही पडत, म्हणून सरो का सेवितयाची चाड, जरी अनन्य मिळे त्यावेळेला जे दृश्य असतं त्याला अनन्य असं म्हणतात। मुडाहून बीज काढिले मग निर्वाळलीये भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरी गेले म्हणो ये काही। आपण आपल्या भक्ताला हे सांगतोय गुह्यतम असं शास्त्र, इदंतु ते गुह्यतमम, ते सांगणारा जस्टिफिकेशन देतोय की हे कसं योग्य आहे सांगणं। ते अनन्य जर मिळाला तर दूध देण्याची इच्छाच असते असं सांगणाराच म्हणतोय। मूड म्हणजे एक छोट मडकं, त्याला मुंड असंही कुठं कुठं म्हणण्याची पद्धत आहे। जे पेरलेलं आहे शेत ते उगवल्यानंतर त्याचं धान्य विकण्याच्या आधी काही धान्य त्याचं त्या मडक्यामध्ये भरून शेतकरी आढ्याला टांगून बांधून ठेवतो पुढच्या वर्षी पेरण्यासाठी। म्हणून बीज आपल्यापाशी असावं, एक त्याची जी प्रतवारी आहे ती प्रतवारी आपल्या मनासारखी असावी हे दुसरं, आणि कोणाला मागायला लागू नये हे तिसरं। शेतकऱ्याची अशी भूमिका असते आणि बरोबरच आहे ते। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मुडाहून बीज काढिले, त्या मुंड्यातून जपून ठेवलेलं बीज बाहेर काढलं आणि निर्वाळलीये भूमी पेरिले, चांगली नांगरून पेरण्यायोग्य केलेल्या अशा भूमीमध्ये ते पेरलं, तरी ते सांडी विखुरी गेले म्हणो ये काही, ते काय टाकून देण्यासाठी काय, ते काय खलास झालं, उलट ते कितीतरी जोमाने वाढतं। एका दाण्यातून चांगली अशी मंदटा एवढी कणसं येतात आणि ती शेकडो दाणे देतात। ते वाढण्यासाठी म्हणून भूमीत टाकलं, ते काय सांडी विखुरी गेलं की काय। तसं मी जे हे तुला सांगतो आहे ते सांडी विखुरी जाण्यासाठी नाही, तुझ्या ठिकाणी नीट रुजावं आणि नीट रुजून तुझ्या ठिकाणी त्याची कितीतरी वाढ व्हावी म्हणून मी हे तुला सांगतोय। या लागी म्हणून कोणाला उपदेश करायचा, सुमनु आणि शुद्धमती, जो अनिंदकू अनन्य गती, पैगा गौप्यही परी तयाप्रती चावळीचे सुखे, गुप्त गोष्ट पण त्याच्या जवळ सुखानी बोलली जाते। जर सुमन असेल तर, शुद्ध मती असेल तर, अनिंदक असेल आणि अनन्य गतिक असेल तर, तरी प्रस्तुत आता गुणी इही तू वाचून आणिक नाही, म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये। प्रस्तुत म्हणजे सांप्रत काळी आत्ता या क्षणाला हे ज्ञान सांगण्यासाठी या गुणांनी युक्त असा तुझ्याखेरीज दुसरा कोणीही दिसत नाही, नाहीच आहे. तू या सर्व गुणांनी युक्त आहेस. तू सुमनू आहेस. तुझं मन हे फार मोठे गुण आहेत. तुझी बुद्धी शुद्ध आहे, तुझं मन शुद्ध आहे, तू अनिंदक आहेस. युद्धाला उभा राहिलेल्या व्यक्तीला म्हणतात की तू अनिंदक आहेस. युद्धही केलं जाऊ शकतं पण अनिंदक देखील असू शकतो. युद्धही केलं जाऊ शकतं आणि द्वेष राखला न राखता युद्ध सांभाळलं जाऊ शकतं. युद्धही केलं जाऊ शकतं आणि विकारांमध्ये न सापडता असं होऊ शकतं. असा तू आहेस असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. सुमनू आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती. आणि तुला तू अनन्य गतिक आहेस. आता इथं तूर्थ अनन्य गतिक हा शब्द तू पूर्ण माझ्यावर अवलंबून आहेस. तू माझा भक्त आहेस. तुला माझ्याखेरीज अन्य काहीही नको आहे. आणि मी सांगतो त्या ज्ञानाशीही तू अनन्य गतिक होशील असा मला भरोसा आहे. असं दुसरा अर्थ. म्हणून पैगा गौप्यही परी तयाप्रती चावळीचे सुखे. म्हणून त्याच्यापाशी गुप्त गोष्ट सांगायची. प्रस्तुत आता गुणी ही तू वाचवनी आणि क नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. तर प्रस्तुत या ठिकाणी या क्षणाला या गुणांनी युक्त असा तू आणि तुझ्या वाचून दुसरा कोणीही नाही अशा गुणांचा. म्हणून हे जरी गुज असलं तरी देखील तुझ्या ठिकाणाहून लपून काय करणार. तुझ्या ठिकाणी हे सांगितलंच गेलं पाहिजे म्हणून मी हे तुला सांगतो आहे असं भगवंत म्हणतात. या ओव्या आहेत. या ओव्यांना स्वामीजींच्या आणि स्वरूपानंदांच्या संबंधांची एक सुंदर अशी किनार लाभलेली आहे. प्रथम जेव्हा ज्ञानेश्वरीचे प्रवचनकार बाळासाहेब वाकडे स्वामी स्वरूपानंदांकडे दर्शनासाठी म्हणून गेले तेव्हा स्वरूपानंदांनी बाळासाहेबांच्या हातात ज्ञानेश्वरी नित्यपाठ दिला आणि कुठलंही पान उघडून वाचा असं सांगितलं. तेव्हा ज्या ओव्या आल्या त्या या ओव्या आहेत. या दोन ओव्या वाचून झाल्यानंतर स्वरूपानंद म्हणाले की आता पुरे. ते पुरे म्हणाले की थांबायचं असं त्यांच्याकडे रिवाज होता. तुझे आणि माझे संबंध अशा प्रकारचे आहेत हे पहिल्या भेटीतच बाळासाहेबांना त्यांच्या सद्गुरूंनी स्वरूपानंदांनी सांगितलं आणि नंतर बाळासाहेबांची वाटचाल अशी काही झाली की बाळासाहेबांना त्यांनी स्वामी माधवनाथ केलं. गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. तुझ्या ठिकाणी गुज लपवण्याचं कारण नाही असं भगवंत म्हणतात. एक प्रकारे शिष्याच्या संदर्भातल्या अपेक्षा, शिष्य कसा असावा पण मोठ्या प्रेमाने व्यक्त झाल्या. याच्यातल्या या ज्या ओव्या आहेत या ओव्या भगवंत आणि अर्जुन यांच्यातलं प्रेम व्यक्त करणाऱ्या. तसंच शिष्य सखा जर असेल तर आपल्या सद्गुरूंशी कशा रीतीने अनन्य असावा अशी अपेक्षा सद्गुरू करतात हे सांगणाऱ्या अशा आहेत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम् ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः